भाग 24 नवा जन्म। योहान याचा तिसरा अध्याय 1 ते 18 वचन, तिताला पत्र याचा तिसरा अध्याय 4 ते 7 वचन, पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय 22 ते 23 वचन। येशू जेव्हा पृथ्वीवर होता ता निकदेम नावाने एक धर्मगुरु होता। एका रात्रीने तो येशूकडे आना, येशूने त्याला एक चमत्कारिक गोष्ट आखी। येशूने आखना, ज्याला कोणाला देवाने राज्यात जाऊला आहा त्यांना नवीन जन्म व्हावला पाहिजे। आम्ही आईस बहापासून जन्मलेला आहाव, दुसऱ्या वेळेस जन्म हिल्यावर आम्ही परमेश्वरानी कुटुंबातला हिजहा।